नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. आमच्या भारत देशान सगळ्यात मुखार वचून ह्या देशांक लीड करपाक जाय अशें मत नामनेचे संशोधक डॉ रघुनाथ माशेलकर हांणी उक्तायले. विज्ञानाचो उपेग सर्वसामान्यांची जीण सुलभ करपाक जावपाक जाय, तशेंच गोंय सरकारा खातीर व्हिजन डॉक्युमेंट तयार करतना गोंयची सर्वांगीण उदरगत जावची हो हावेस मतींत दवरूनच काम करचे अशें माशेलकर हांणी सांगले.
Because bulk of the time we are saying we are following the best practice. So that means we are copying. I don't want India to be a copying nation. I want to create, us to create next practice, we become the best practice for others.
नामनेचे संशोधक डॉ रघुनाथ माशेलकर हांकां मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल गोमंत गौरव पुरस्कार भेटयलो. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या जोड पालवान वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीन हो भोवमान सुवाळो घडोवन हाडिल्लो. ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरात आयोजित केल्ली. डॉ माशेलकर हांणी हो पुरस्कार तांची आवय अंजनी माशेलकर हांकां अर्पित केला. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी रघुनाथ माशेलकर हांणी तयार केल्ली भलायकी मळावेली एक यंत्रणा बेगीनूच गोंयच्या भलायकी मळार चालीक लावपाचे आसा अशें सांगले. ह्या भलायकी यंत्रणेवरवी 100 रुपयाच्या मोलात 10 मिनटांत 10 तरेचे टेस्ट करपाक मेळटले अशी म्हायती तांणी दिली. ह्या वेळार वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आनी GCCI मदीं इंडस्ट्री अकादेमिया कबलात जाली. येरादारी मंत्री मॉविन गुदिनू, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष राहुल कराड, आदिती कराड, नामनेचे उद्देजक यतीन काकोडकर, GCCIचे अध्यक्षा प्रतिमा धोंड तशेंच हेर मानेस्त ह्या वेळार हाजीर आशिल्ले. गोय हस्तकला ग्रामीण आनी लघु उद्देग उदरगत महामंडळान राज्यातल्या पारंपारीक कारागिरांक सक्षम करप आनी तांची उपजीविका सुदारपाच्या उद्देशान सुरू केल्ल्या एका खासा कल्याणकारी उपक्रमाखाला चामड्याच्यो वस्तू तयार करपी गरजू कारागिरांक आवश्यक आशिल्ली हस्त्यारां आनी सामुग्री आशिल्ल्या किटाचे वाटप केला. महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकार हांणी लाभार्थ्यांक गरजेची साधनां आनी उपकरणां आशिल्ले किट वितरीत केले. समाजातल्या गरीब आनी गरजू घटकांक मजत करपा खातीर आपली सदांच तयारी आसता आनी हे किट वाटप म्हळ्यार तांच्या अर्थीक सक्षमीकरणाच्या दिकेन मारिल्ले एक पावल आसा अशें आर्लेकार हांणी सांगले. अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींच्या सशक्तीकरण खात्यान 21 मार्च 2026 सावन अपंगत्व आशिल्ल्या व्यक्तींचे दारादारांतल्यान सर्वेक्षण सुरू केला. तांची वळख करप, तांच्या गरजेचे मूल्यांकन करप आनी तांकां वेगवेगळ्यो सरकारी येवजण्यो आनी सेवा दिवप ह्या हेतान सांगे आनी दिवचल तालुक्यांनी प्रायोगिक तत्वाचेर हे सर्वेक्षण सुरू केला. फुडल्या पावड्यार हेर तालुक्यांनी हे सर्वेक्षण चालीक लायतले. 17 वर्सां सकयल्या चले आनी चलयां खातीर बीच व्हॉलीबॉल सर्त 21 ते 23 एप्रील 2026 मेरेन मिरामार बीचार जातली. भारतीय शाळा खेळा महासंघ आनी गोंयच्या खेळा आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान आयोजित केल्ल्या ह्या कार्यावळीत 20 राज्यांतल्यान 100 खेळगड्यांक वांटो मेळटलो. सकाळी आनी सांजवेळारच्या सत्रार 3 दीस मॅची जातल्यो अशी माहिती खेळा मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. खेळा संघटनांनी बीच व्हॉलीबॉलाक चालना दिवपा खातीर फुडाकार घेवचो, राज्यात खेळाची उदरगत करपा खातीर गोंय सरकाराचो पुराय आदार आसा अशें मंत्री तवडकर हांणी ह्या वेळार सांगले.
21, 22 आनी 23 जुलय U17 जे भुरगे आसात भुरग्यां खातीर बी ट्रेन आणि प्रामुख्यान आम्ही समुद्र किनाऱ्याच्या नजदीक ज्यो शेगी आसा म्हणजे सगळ्यो त्या पार्श्वेर आणि या स्पर्धे खातीर जवळ 20 राज्य आणि युनियन टेरिटरी पार्श्वेर येतात. साधारणचे 100 प्लेयर जे आसा या पार्श्वेर जातले.
कुर्टी फोणेच्या अजिंक्य चेस अकादमीन घडून हाडिल्ल्या बुद्धीबळ सर्तीत सियान सिद्देश केरकार हाणें वस्तादपण जोडले. फोणे तालुको बुद्धीबळ संघटनेच्या पालवान घडून हाडिल्ल्या ह्या सर्तीत केळबाय, कुर्टी, पिसगाळ आनी राय वाठारातले सुमार 30 विद्यार्थी सर्तक वांटेकार जाल्ले. वस्ताद सियान केरकारान 5 फेरयेंतल्यान 5 गुण मेळून ही सर्त जिखली. सर्तीत जतीन गावडे हाका दुसरी सुवात, आरुष गावडे हाका तिसरी, वेदांत पिरवळकार हाका चवथी आनी रेयांश कुर्टीकार हाका 5वी सुवात फावो जाली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडान चड तापमान 34.2° सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25.5° सेल्सियस इतले नोंद झाला. फुडल्या स दिसात गोयातले चडान चड तापमान 34 ते 35° सेल्सियस मेरेन जाल्यार उण्यात उणे तापमान 24 ते 25° सेल्सियस मेरेन उरपाची शक्यताय आसा. तापमान सरासरी परस चड वाढपाची शक्यताय आशिल्ल्यान लोकांनी जतनाय घेवची, वतात चड भायर सरचे न्हय, सुती कपडे वापरचे असो सल्लो हवामान खात्यान दिला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.